हिवाळ्याची गार हवा तरी उत्साह आला या नवा, हिवाळ्याची गार हवा तरी उत्साह आला या नवा। जवान पडतय म्हातार चढतय म्हातारी घेते या टेन्शन, जनतेच्या जोरावर इथलं चालतय राशन, कामाचा पत्ता नाही आणि नुसतंच देतय भाषण। हे आल रे आल आल नागपूर अधिवेशन, हे आल रे आल आल नागपूर अधिवेशन। हा वराड हिऱ्याची खाण, ह्या मातीत पांढर सोन, ह्याच कुन्हास नाही ध्यान, इथ मुश्किल झालो हो चीन। हा वराड हिऱ्याची खाण, ह्या मातीत पांढर सोन, ह्याच कुन्हास नाही ध्यान, इथ मुश्किल झालो हो चीन। गर्दीत जाईन फुकट खाईन आम्हाले नेत्यांचं भूषण, शेषन भरीन पॅकेज देईन नुसतंच झालो हो फंक्शन। विदर्भ वेगळा यायले तो पाहिजे पोझिशन, आल रे आल आल नागपूर अधिवेशन, हे आल रे आल आल नागपूर अधिवेशन। हाताला आहे हात, ह्याचा दिवान त्याची वात, औष कौशाची भरली साथ, जसा भोगी तशी ही रात। हे इत हाताला आहे हात, ह्याचा दिवान त्याची वात, औष कौशाची भरली साथ, जसा भोगी तशी ही रात। एकाच जळतं या दुसऱ्याला कळतं या तिसऱ्याच कडे सोल्युशन, स्वतःच वागत या दुसऱ्याच झाकत या अजब आहे रिलेशन। ह्यांच्या ह्या सर्टिंग वर नाही कोणाच अटेन्शन, आल रे आल आल नागपूर अधिवेशन, हे आल रे आल आल नागपूर अधिवेशन। आमच्या कमरेला नाही लंगोटी, इथे बंगल्याची रंग रंगोटी, नाही उत्तर प्रश्न कसोटी, तोंड रंगून बसली वांझोटी। ये आमच्या कमरेला नाही लंगोटी, इथे बंगल्याची रंग रंगोटी, नाही उत्तर प्रश्न कसोटी, तोंड रंगून बसली वांझोटी। हाऊस भरतय या लगेच सरतय भरलं हित हिल स्टेशन, नुसतंच मांगत या आब्रूला टांगत या दळभद्री सार हे लक्षण। मुद्द्याच सोडून चालत या फलत डिस्कशन, आल रे आल आल नागपूर अधिवेशन, हे आल रे आल आल नागपूर अधिवेशन। ही हिवाळ्याची गर हवा तरी उत्साह आला या नवा, जवान पडतय म्हातार चढतय म्हातारी घेती या टेन्शन, जनतेच्या जोरावर इथलं चालतय राशन, कामाचा पत्ता नाही आणि नुसतंच देतय भाषण। आल रे आल आल नागपूर अधिवेशन, हे आल। देशांनी।